आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवी मोनाली प्रभूत मुखार राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रो आज आपल्या स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SSLV वयल्यान अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण करतली. कोलकाताच्या सरकारी हॉस्पिटलांत प्रशिक्षित बाल दोतोराचो कथीत बलात्कार आनी खून आनी उपरांत जाल्ल्या तोडफोडीचो निषेध करपा खातीर फाल्यां 24 वरां खातीर देशभरांत बिगर आपत्कालीन सेवा बंद दवरपाची घोषणा भारतीय वैजकी संघटनेन केल्या. केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली NPSSचे उक्तावण केले. आदले प्रधानमंत्री आनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांकां आज तांच्या पुण्यतिथी दिसा देश श्रद्धांजली अर्पण करता. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आयच्या 2 दिसांच्या तेलंगणा आनी आंध्र प्रदेशाच्या भोंवडेर वतले. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रो आज आपल्या स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SSLV वयल्यान अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण करतली. श्रीहरिकोटा हांगाच्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रांतल्यान सकाळी 9:17 प्रक्षेपण जातले. आज सकाळी 2:47 प्रक्षेपणा खातीर 6:30 उरफाटी मेजणी सुरू झाली. या मिशनाची उरफाटी मेजणी खूप ल्हान आसा. हाजे बरोबरच ल्हान उपग्रह प्रक्षेपण वाहन उदरगतीचो प्रकल्प पुराय जातलो आनी ल्हान उपग्रह प्रक्षेपण करपा खातीर सेवा दिवपाक ती पुरायपणान सक्षम जातली. SSLV D3 EOS 08 नावाचे मिशन हे SSLV खातीर तिसरे निमाणे विकासात्मक उड्डाण आसतले आनी उपरांत रॉकेट पुराय ऑपरेशनल मोडान येतलो. SSLV रॉकेट 24 मीटर उंच आशिल्ल्या PSLV रॉकेटाच्या तुलनेत ल्हान फक्त 34 मीटर उंच आसा. SSLV रॉकेटचो उपेग मिनी मायक्रो वा नॅनो उपग्रहांक लो अर्थ ऑर्बिटान दवरपा खातीर करतात. कोलकाताच्या सरकारी RG कर मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलांत प्रशिक्षित बाल दोतोराचो कथीत बलात्कार आनी खून आनी उपरांत जाल्ल्या तोडफोडीचो निषेध करपा खातीर फाल्यां सकाळी 6:00 सावन 24 वरां खातीर देशभरांत बिगर आपत्कालीन सेवा बंद दवरपाची घोषणा भारतीय वैजकी संघटनेन केल्या. सगळ्यो गरजेच्यो आपत्कालीन सेवा चालू उरतल्यो अशें वैजकी संघटनेन सांगलां. बाह्य रुग्ण विभाग OPD बंद आसतले आनी वैकल्पिक शस्त्रक्रिया करचे ना अशें IMA सांगले. IMA राज्य युनिटाच्या बसके उपरांत देशभरांत बिगर आपत्कालीन वैजकी सेवा बंद करपाचे आवाहन केला. कोलकाता हॉस्पिटलांतल्या तोडफोडीचो IMA निषेध केला. गोयातूय हे घडणुकेच्या निषेधान फाल्यां 1,000 परस चड दोतोर 24 वरां OPD सेवा खातीर हाजीर आसचे ना. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA गोय शाखेचे अध्यक्ष डॉ संदेश चोडणकर हांणी काल ही माहिती दिली. खासगी आनी सरकारी दोनूय हॉस्पिटलांतली OPD सेवा 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 मेरेन बंद आसतली. केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणाली NPSSचे उक्तावण केले. NPPS वरवी शेतकारांक वेगवेगळ्या प्रकारच्या किटनाशकांविशी जाणून घेवपाक मेळटले आनी तांच्या हानिकारक प्रभावांतल्यान तांच्या पिकांक वाटांक मेळटले अशें चौहान हांणी सांगले. ह्या वेळार चौहान हांणी केंद्र सरकारान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजण्यांचे लाभार्थी आशिल्ल्या जायत्या शेतकारांकडेनूय संवाद साधलो. ह्या कार्यावळीत सुमार 500 शेतकार हाजीर आशिल्ले. केंद्र सरकारान हालींच चड उत्पन्न दिवपी हवामानाक अनुकूल आनी बायो फॉर्टिफायड पिकांच्यो 109 जाती जारी केल्यात. आदले प्रधानमंत्री आनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांकां आज तांच्या पुण्यतिथी दिसा देश श्रद्धांजली अर्पण करता. नवी दिल्लींतल्या अटल बिहारी वाजपेयी हांची समाधी सदैव अटल हांगा प्रार्थना सभेचे आयोजन केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल नवी दिल्लींतल्या PM श्री शाळांचे विद्यार्थी शिक्षक आनी पालक आनी प्रेरणा कार्यावळींच्या आदल्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधलो. देशांतल्या अमृत पिढीक सशक्त करप प्रोत्साहन दिवप आनी मोलादीक आनी प्रदर्शनाची विस्तृत श्रेणी दिवप हे सरकाराचे प्राधान्य आसा अशें प्रधान हांणी आपल्या संबोधनावेळार सांगले. तशेंच तांचेकडे संवाद साधून राष्ट्राचो फुडार सुरक्षीत हातांत आसा अशें आश्वासन मेळ्ळां अशें तांणी मुखार म्हळें. नवी दिल्लीन जाल्ल्या 78व्या स्वातंत्र दिसाच्या उत्सवाक हाजीर रावपाक प्रेरणा कार्यावळींच्या आदल्या विद्यार्थ्यांक खासा आमंत्रीत केल्ले. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आयच्यान 2 दिसांच्या तेलंगणा आनी आंध्र प्रदेशाच्या भोंवडेर वतले. धनकर आपल्या भेटीच्या पहिल्या दिसा तेलंगणाच्या हैदराबाद शारांतल्या कान्हा शांती वनमाक भेट दितले. दुसऱ्या दिसा उपराष्ट्रपती आंध्र प्रदेशांतल्या नेल्लोरान अक्षरा विद्यालय कॅम्पस आनी कुशळताय विकास केंद्र स्वर्ण भारत ट्रस्ट आनी मुप्पावरपू फाउंडेशनाक भेट दितले. हाजे उपरांत वेंकटाचलमान स्वर्ण भारत ट्रस्टाच्या 23व्या वर्धापन दीस सुवाळ्याक उपराष्ट्रपती जगदीप धनकर मुखेल सोयरेन हाजीर आसतले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर या महिन्याच्या 18 तारखेक कुवेटाच्या अधिकृत भेटेर वतले. या भेटी वेळार डॉ जयशंकर कुवेटचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल याह्या हांची भेट घेतले. तशेंच ते कुवेटाच्या फुडाऱ्यांक मेळपाची अपेक्षा आसा. डॉ जयशंकर हांच्या भेटीक लागून दोनूय देशांक राजकी वेपार गुंतवणूक उर्जा सुरक्षा संस्कृती कौन्सुलर आनी जनसंपर्क या सारख्या द्विपक्षीय संबंधाच्या वेगवेगळ्या पैलूंचो नियाळ घेवपाची संद मेळटली. तशेंच दोनूय देश परस्पर हित संबंधित प्रादेशिक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर चर्चा करतले. केरळान कोट्टायम जिल्ह्यातल्या कुमारकोमांत आज सकाळी राष्ट्रकुल कायदेशीर शिक्षण संघटनेन आयोजित केल्ल्या कायदो आनी तंत्रज्ञान टिकाऊ येरादारी पर्यटन आनी तांत्रिक नवनिर्माण या विशयाचेर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण भारताचे मुखेल न्यायाधीश डॉ डी वाय चंद्रचूड आनी सेशेल्सचे मुखेल न्यायाधीश न्यायाधीश रॉनी गोविंदेन संयुक्तरित्या करतले. भारत शेनवारा 3र्या व्हॉयस ऑफ ग्लोबल साऊथ समिटचे आयोजन करतलो. शिखर परिषदेची थीम आसा शाश्वत भविष्या खातीर सक्षम ग्लोबल साऊथ. संघर्ष अन्न आनी उर्जा सुरक्षा संकश्टां आनी हवामान बदल अशा संवसारा मुखार आशिल्ल्या गुंतागुंतीच्या आव्हानाविशी फाटल्या शिखर सभांनी जाल्ली चर्चा मुखार व्हरपा खातीर ही परिषद एक मंच म्हणून काम करतली अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनान म्हळां. शिखर परिषदेन ग्लोबल साऊथचे देश ग्लोबल साऊथा खातीर खासा करून विकासाच्या क्षेत्रांत आव्हानां प्राधान्यक्रम आनी उपायाचेर चर्चा करतले. फाटल्या 2 शिखर बसका प्रमाणे 3री शिखर परिषद आभासी स्वरुपान आयोजित करतले आनी फुडाऱ्यांच्या अधिवेशनान आनी मंत्रीमंडळाच्या अधिवेशनांनी विभागतले अशें मंत्रालयान सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उक्तावण सत्राची येजमानकी चलयतले. अमृत उद्यान आज सर्वसामान्या खातीर उक्ते जातले. लोकांक फुडल्या महिन्याच्या 15 तारीख मेरेन या उद्यानाक भेट दिवंक मेळटा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी बुधवारा राष्ट्रपती भवनान अमृत उद्यान समर एन्युअल्स 2024 उक्तावण केले. अंदू पयलेच खेप खेळगड्यांक 29 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळां दिसा निमतान अमृत उद्यानाक पळोवपाक आपयला. पॅरीस ऑलिंपिकात वांटो घेवपी दरेक खेळगडो चॅम्पियन आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. सरकार खेळांक पाठबळ दीत रावतले आनी खेळां मळार उंचेल्या दर्जाची मुळावी बांदावळ बांदपाची खात्री करतले अशें तांणी स्पश्ट केले. पॅरीस ऑलिंपिकांत वांटो घेवपी भारतीय ऑलिंपिक पंगडाकडे नवी दिल्लींतल्या आपल्या निवासस्थानाचेर संवाद साधतना प्रधानमंत्र्यांनी हे भाष्य केले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी सांगले, खेळगड्यांक मेळून आपूण खोशी जालो, खेळांतले तांचो अनुभव आयकलो आनी खेळां मैदानाचेर तांणी केल्ल्या पराक्रमाची तोखणाय केली. प्रधानमंत्री मोदी हांच्या खेळगड्याकडे जाल्ल्या संवादा वेळार केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया आनी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्यो अध्यक्ष पीटी उषाय हाजीर आशिल्ल्यो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रो आज आपल्या स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेकल SSLV वेल्यान अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईटचे प्रक्षेपण करतली. कोलकाताच्या सरकारी हॉस्पिटलान प्रशिक्षित बायल दोतोराचो कथीत बलात्कार आनी खून आनी उपरांत जाल्ल्या तोडफोडीचो निषेध करपा खातीर फाल्यां 24 वरां खातीर देशभरांत बिगर आपतकालीन सेवा बंद दवरपाची घोषणा भारतीय वैजकी संघटनेन केल्या. केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल नवी दिल्लीन राष्ट्रीय किटक निरीक्षण प्रणालीचें उक्तावण केलें. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.